महाराष्ट्राचे मुख्य प्रधान माझे मित्र श्री वसंतरावजी नाईक, गोव्याचे मुख्य प्रधान श्री दयानंदजी बांदोडकर, महापौर माझे मित्र श्री बाळासाहेब देसाई, इथे जमलेले अनेक विविध पक्षांचे प्रमुख थोर नेते आणि कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, विजयादशमीच्या आजच्या या महामुहूर्तावर मी आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे असं म्हटलं तरी चालेल. संपूर्ण विजय झाल्यानंतर विजयादशमी साजरी करतात असं म्हणतात. मला कल्पना आहे की आज विजयादशमी तुमच्या साजरी करत असताना विजयाच्या दिशेने मी कूच करतो अजून पुरा विजय झालेला नाही याची माझ्या मनाची जाणीव आहे. कारण देशादेशांच्या जीवनामध्ये असे काही सोनेरी क्षण येतात असं मानलं जात. चर्चिलनी इंग्लंडच्या जीवनातला फायनेस्ट कवर असं वर्णन केलं 1940 त्यांच्या इतिहासातल्या एका महत्वाच्या क्षणाला. अशा तऱ्हेचे फायनेस्ट कवर किंवा अशा तऱ्हेचे सोनेरी क्षण, सोनेरी घटका व्यक्तींच्या जीवनात जशी येते असा ऐतिहासिक क्षण राष्ट्राच्याही जीवनामध्ये येतो. आणि असा सोनेरी क्षण म्हणा अशी ऐतिहासिक घडी हिंदुस्थानच्या जीवनात 1965 उदयली आहे अशी माझी भावना आहे, अशी माझी श्रद्धा आहे. सोनेरी क्षण उघडतो किंवा सोनेरी क्षण येतो असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ जेव्हा समाज सगळ्या अर्थानं सुखी असतो, जीवन आनंदी असतं, कलांचा उत्कर्ष झालेला असतो, आनंदी आनंद शिगेला पोहोचलेला असतो, समारोह चालले असतात, अशा सामाजिक जीवनाच्या क्षणाला सोनेरी क्षण किंवा आयत्या क्षण नाही म्हणता येणार. जेव्हा राष्ट्राला एक अत्यंत महत्वाच्या अशा आव्हानाला तोंड देण्याकरता उभं राहावं लागतं, समोर वादळ, पाठीमागे वादळ, खाली वादळ, वर वादळ, तुफान वाऱ्यामध्ये सुटलेली नौका आहे, अवतीभोवती मित्र दिसत नाही, अशा वेळी येणाऱ्या संकटावरती फतेह करण्याकरता त्या तुफानांच्या बेफाम लाटेवरती आरूढ होऊन आलेल्या आव्हानाला तोंड देऊन आज स्वतःचं कर्तृत्व उभं करण्याची शक्ती ज्या क्षणाला समाज या व्यक्ती दाखवती त्या क्षणाला सोनेरी क्षण म्हटलं जात. आज तो क्षण हिंदुस्थानच्या जीवनामध्ये संकट आहे, आलेली संकट कदाचित अपुरी आहेत, या बाजूला अजून संकट येऊन पोहोचलेली नाहीत एवढी अशी माझी इच्छा आहे. पण येणार नाही तशी खात्री कोणी येऊ शकणार नाही. अशा या काळामध्ये की जेव्हा हिंदुस्थानच्या इतर भागातली माणसं या संकटाला आजही तोंड देऊन झाल्या, युद्धबंदीची हवा काहींची निर्माण जरी झाली असली तरी असं समजू नका की आपल्या देशातल्या काही भागामध्ये अजूनही संकट नाही आहे. मी त्याचा उल्लेख करेन थोड्या वेळात. अशी एक महत्वाची घडी तुमच्या माझ्या जीवनामध्ये या देशाच्या जीवनामध्ये आली आहे. त्या घडीला आपण कोणत्या कारणाकरता तोंड देत आहोत, कोणते प्रश्न त्याच्या पाठीमागे आहेत, कोणती मूल्य, कोणते सिद्धांत, कोणते प्रश्न त्या प्रश्नांच्या पाठीमागे आहेत याचा विचार केला पाहिजे असा हा क्षण आहे. आपल्या मनामध्ये उत्साह आहे, आपल्या मनामध्ये देशभक्ती आहे ते सांगण्याचा थोडंच मला अधिकार आहे. देशभक्तीनं भरलेल्या या सागरातनं माझा छोटासा कुंभ मी भरून घेऊन जाऊन मला पुरेल तो माझ्या जन्मभर इतकं उदाहरण मी उत्साहाचं आणि देशभक्तीचं माझ्या समोर असा पाहतो ते नाही मला सांगायला मी आपल्या प्रमाणे. पण ही जी घडी आहे या घडीला किंवा या संकटाच्या काळाला तोंड देण्याकरता जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य काही श्रद्धातून, काही विचारांच्या निष्ठेतून देशाच्या मनापुढे जर निर्माण करू दिलं नाही तर राष्ट्र किंवा व्यक्ती अशा संकटातनं बाहेर पडू शकत नाही. कोणते प्रश्न गुंतल्यात या सगळ्या कामाच्या पाठीमागे? तिथे एकाएकी संकट आलं, कुठून तरी आलं आणि कुणीतरी आपला पराक्रम ते दूर करतो अशा भावनेने या प्रश्नाकडे कृपा करून पाहू नका. आणि निव्वळ कुणाला कुणावरती तरी सूर व्हावं, निव्वळ आपल्या पराक्रमाची बाजू दाखवावी अशाकरता निव्वळ पराक्रम गाजवण्याकरता लढाई सुरू झाली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये बऱ्याच वर्षामध्ये काही माणसं सांगतात की नाही, चंद्रगुप्तापासून किंवा आणखी कुणापासून, पूर्वीच्या काळापासून इतराच्या भूमीतून आपण लढलो नव्हतो, आपण लढतो जरा बरी गोष्ट आहे, निव्वळ अशा आनंदाकरता आपण लढतो असंही माझं मत. लढाईचा आनंद मानावा, कुणाच्या तरी संहारामध्ये नाशामध्ये आनंद मानावा अशी युद्ध पिपासू नीती आणि दृष्टी हिंदुस्थानची पूर्वी नव्हती, आज नाही, उद्याही असणार नाही, असू नये अशीच आमची नीती आहे. मानवतावादी नीती हिंदुस्थानची या पूर्वी राहिलेली आहे, इतिहास काळात राहिलेली आहे, आज आहे, पुढे राहिली पाहिजे. त्या मानवतावादी मूल्यांचा मूल्यांची आम्हाला सेवाच करायची आहे, हीही गोष्ट करी आम्हाला हे विसरता येणार नाही. परंतु असे क्षण येतात व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात, समाजाच्या जीवनामध्ये येतात, राष्ट्राच्या जीवनात येतात आणि मानवतेच्या जीवनात येतात की त्या मानवतावादी मूल्यांच्या रक्षणाकरता शेवटी कुठेतरी स्वाभिमानानं उभं राहिलं पाहिजे आहे. आणि आपली मान तुटली तरी हरकत नाही, परंतु येणाऱ्या आक्रमणाला मग ते कुणाच्याकडूनही असो मान तुकवणार नाही, या स्वाभिमानानं उभं राहिल्याशिवाय माणसाला किंवा समाजाला चालत नाही. आज हिंदुस्थाननं जी भूमिका स्वीकारली आहे तिच्या पाठीमागची ही परिस्थिती आहे, त्या पाठीमागची ही मनस्थिती आहे. काश्मीरचा प्रश्न ज्या पद्धतीनं सुरू झाला, त्या प्रश्नाची थोडीफार जर मीमांसांनी आपल्यापुढं फारशा ऐतिहासिक त्याच्या संदर्भात जाताना जर केली तर वाजवी होणार नाही. एक गोष्ट महत्वाची आहे, तिचा उल्लेख केला माझे मित्र वसंतरावने आत्ता आपल्यापुढे. हिंदुस्थान स्वतंत्र झाला, दोन फरक आहेत त्यावतीमध्ये. मी काल बोललो तिची पुनरावृत्ती सांगितलं पाहिजे, अनेकांनी हा विचार पूर्वी बोलूनही दाखवलाय. एकाच क्षणी हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि त्याच क्षणी पाकिस्तान स्वतंत्र झाला, पण दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याच्या पाठीमागच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्याच्या पाठीमागचे जे प्रयत्न आहेत, त्याच्या पाठीमागच्या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. या देशातल्या ब्रिटिश सत्तेशी झगडण्यासाठी टिळक गांधींच्या प्रेरणातून तयार झालेलं हिंदी जनमानस लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांनी प्रेरित झालेलं जनमानस, स्वातंत्र्याकरता आसावलेलं जनमानस, ही शक्ती होती हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेच्या पाठीमागे. आणि आता असं हिंदुस्थानच्या जनतेला स्वातंत्र्य दिलंच पाहिजे देण्याशी गत्यंतर राहिलेलं नाही. तेव्हा मग त्यांच्या त्या आनंदमय जीवनामध्ये थोडासा एखादा विषवृक्ष लावावा या भावनेनं. मुसलमान हाही एक देश आहे, धर्मनिष्ठ देशाची एक कल्पना आमच्या जीवनामध्ये सोडून दिलं, विषवल्ली सोडून दिली, पाकिस्तानचा जन्म झाला. आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या कृपेनं, औदार्यानं, भूतदेहनं एक नवीन राष्ट्र उभं राहिलं. ठीक आहे, राजानंतर आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या की बरी गोष्ट, तुम्ही आनंदाने राहत आधी आमच्या शुभेच्छा त्यांना. तिथं शांतपणानं चांगल्या शेजारीच्या भावनेनं जर तुम्हाला राहायचं असेल तर राहा. मी परवा सांगितलं की या पूर्व पाकिस्तान संबंधाने जेव्हा बोलायचा प्रश्न आला तेव्हा मी जाहीर सांगितलं होतं की पूर्व पाकिस्तानशी आमचा वाद नाही, तिथल्या जनतेशी आमचं वैर नाही आहे आणि पाकिस्तानच्याही जनतेशी आमचं वैर नाही आहे. दुर्दैवानं आज पाकिस्तानची जनता काही हुकुमशहांच्या ताब्यात सापडल्यामुळं ते पाकिस्तानच्या जनतेलाही संकटात टाकतायत आणि पाकिस्तानच्या दुनियेत राहतो त्या दुनियेला या संकटात टाकण्याच्या परिस्थितीत ते निर्माण तरी करतात. ठीक आहे, आमच्यावरती आलेली जे एक इतिहासाच्या परंपरेनं जे आलेलं आहे संकट, त्याच्यातून हा काश्मीरचा प्रश्न निर्माण होतो. ज्या पद्धतीनं मला आपण सांगितलं पाहिजे की काही बुद्धिवादी मंडळी चर्चा करून राहिली आहेत की युद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला त्याचा हेतू काय, युनोनी निर्णय घेतले असं असताना सुद्धा कशासाठी हे काम आपण पुढे चालवणं करणार आहात. खरं म्हणजे अशा चरणच्या शंकाखोळांची मनशांती करणं कुठल्याही माणसाच्या हातामध्ये कुणाला शक्य असत नाही आहे. पण या विचारांची चर्चा केली पाहिजे म्हणून मी बोलतोय फक्त की काश्मीरचा प्रश्न ज्या पद्धतीने निर्माण केला त्याच्या पाठीमागे ती जर भूमिका जर स्वीकारली तर माणूस म्हणून हिंदुस्थानमध्ये जगणं शक्य आहे का तुम्ही आपण विचार, अगदी प्रामाणिक म्हणा माझा प्रश्न. तेला ही तुम्ही भूमिका स्वीकारली की कुठल्या तरी भूभागामध्ये एका धर्माचे लोक बहुसंख्येनं जास्त आहेत म्हणून त्यांना हिंदुस्थानपासून फुटून देण्याचा निर्णयाचा हक्क दिला पाहिजे आहे. ही भूमिका एकदा स्वीकारायची म्हटलं तर हिंदुस्थानातच नव्हे तर दुनियेमध्ये मानवता ज्या एका दुसऱ्या वरच्या पायरीला जाऊन पोहोचावी असा प्रयत्न आपला चाललाय तिनं अधिक या धर्माच्या किंवा जाती जमातींच्या किंवा या लहान सहान प्रश्नामध्ये न गुंतताना माणूस म्हणून एकमेकाकडे पाहिलं पाहिजे आहे. माणूस याच्या कुठेतरी मी जवळ जाऊन पोहोचणार आहोत की आम्ही जो आहे आत्ताचा हिंदुस्थान या हिंदुस्थानच्या आणखी 5, 25, 50 तुकडे आम्हाला करायचे आणि करू द्यायचे त्या लोकांना. ही भूमिका हिंदुस्थानला कधी स्वीकारता येणार नाही आणि ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं पावली टाकली ऑगस्ट महिन्यामध्ये या लुटारूंना त्यांनी या काश्मीरमध्ये पाठवण्याचं काम सुरू केलं. काही शेकडो काही हजारांनी माणसं ती आत आली ज्यांची कल्पना होती की हे इन्फिल्ट्रेटर्स किंवा हे सगळे लुटारू आज जे आले आहेत यांच्या मदतीनं कदाचित काश्मीरच्या जनतेमध्ये एक प्रकारची क्रांतीची एक हवा तयार होईल आणि ती हवा निर्माण झाली म्हणजे त्यांच्या मदतीला आपलं सैन्य पाठवून देऊन आणखीन अधिक कुठतरी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये काश्मीर एक प्रकारे स्वतःच्या शक्तीने लष्करी सामर्थ्याने स्वतंत्र करण्याचं एक मोठं कारस्थान त्यांनी टाकलं होतं. पण त्या कारस्थानाच्या पाठीमागचा जो मूळ पाया होता तो मूळ पाया चुकीचा निघाला. मूळ पाया होता त्यांना असं वाटत होतं की काश्मीरची जी मुसलमान जनता आहे ती काश्मीरची मुसलमान जनता त्यांचे हे इन्फिल्ट्रेटर तिथे जाऊन पोहोचले की ताबडतोब बंडाचं निशाण उभा करतील. काश्मीरच्या मुसलमानांनी बंडाचं निशाण उभं केलं नाही, त्यांना मदत केली नाही, उलटच्या लुटारूंचं पारिपत्य करण्याकरता काम करणाऱ्या सैन्याला आणि पोलिसांना मनापासून मदत केली. ते हिंदुस्थानचं फार मोठं भाग्य आहे, ते मानवतेचं फार मोठं भाग्य. इथे पहिला धक्का पाकिस्तानी कारस्थाना मिळाल्यानंतर साधारणपणे हिंदुस्थानला अशा तरीची संकट परत निर्माण होऊ नये म्हणून काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. ज्या भागातून हे लुटारू आज करत होते त्याचे भाग आपल्या ताब्यामध्ये घेण्याची गरज होती. तर हा खेळ वारंवारच चालू राहील. जेव्हा मन मानेल तेव्हा त्यांनी आत यावं, मन मानेल तेव्हा त्यांनी परत निघून जावं. काही महत्वाच्या भागांची तपासणी करून ते ताब्यात घ्यावे लागले, कारगिल सारखा किंवा हाजीपीर सारखा. याच वेळेला पाकिस्तानने परत दुसरा डाव टाकला, लष्करी डाव होता आणि तो लष्करी डाव असा होता की शामचा जो भाग आहे हा त्याला पीर पंजाबच्या दक्षिणेकरता जो जम्मू काश्मीरचा जो हिस्सा आहे तिथे पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून असणारा असा विभाग आहे की जिथून दोन बाजूनी फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण हिंदुस्थानचा भूगोल जरा समजून घेतला पाहिजे की काश्मीर हे जे दोन भाग आहेत हे दोन भाग दोन महत्वाच्या रस्त्यांनी हिंदुस्थानशी जोडलेले आहेत. एक पहिला रस्ता जम्मूहून जो श्रीनगरला सरळ जातो